आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात तर इतर राज्यात एकाच टप्प्यात मतदान। मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आजपासून 4 दिवस इटली आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकांची सुनावणी एकत्र करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश। आणि अफगाणिस्तान भूकंपात मृतांची संख्या 2400 पेक्षा जास्त। आणि आता बातम्या विस्तारानं। राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केला। छत्तीसगड विधानसभेसाठी 2 टप्प्यात मतदान होणार असून पहिला टप्पा 7 नोव्हेंबरला तर दुसरा टप्पा 17 नोव्हेंबरला होणार आहे। मिझोरममध्ये 7 नोव्हेंबरला तर मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। सर्व राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे। 2024मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी होणाऱ्या या शेवटच्या विधानसभा निवडणुका असल्यानं त्यांना विशेष महत्व असल्याचं राजीव कुमार म्हणाले। या 5 राज्यांमध्ये मिळून विधानसभेच्या 789 जागा आणि 16 कोटी मतदार आहेत। यात सुमारे 60 लाख मतदार प्रथमच मतदान करणार आहेत। या राज्यांमध्ये 17,734 आदर्श मतदान केंद्र असतील। सर्व मतदान केंद्रांवर खात्रीशीर किमान मूलभूत सुविधा उपलब्ध असतील। नागरिक कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रकारांची सी व्हिजिल ऍपद्वारे निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतात। प्रत्येक तक्रारीला 100 मिनिटात प्रतिसाद मिळेल असं कुमार यांनी सांगितलं। बेकायदेशीर रोकड, दारू, मोफत वस्तू आणि अंमली पदार्थांची सीमा ओलांडून होणारी कोणतीही हालचाल रोखण्यासाठी 5 राज्यांमध्ये 940 हून अधिक आंतरराज्य सीमा तपासणी नाके उभारण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं। गेले 6 महिने या निवडणुकांसाठीची तयारी आयोगातर्फे होत होती। मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आणि मतदार याद्या अधिकाधिक बिनचूक करण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती त्यांनी माध्यमांना दिली।
अगर आप देखेंगे तो जो पीडब्ल्यूडी है उसके टोटल वोटर्स की संख्या 17.34 लाख है, हु आर ऑल्सो एंटाइटल्ड टू वोट फ्रॉम द कम्फर्ट ऑफ देयर होम इफ दे आर नॉट एबल टू कम टू द पोलिंग स्टेशन। सिमिलरली 80+24.7 एंड सेंटेरियन वोटर्स 32410। ऑल दीज 3 कैटेगरीज को पहली बार असेंबली इलेक्शन में अपने घर से वोट की सुविधा प्राप्त होगी।
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आजपासून 4 दिवस इटली आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर जात आहेत। सर्वप्रथम ते रोम इथं इटलीचे संरक्षण मंत्री क्विडो क्रोसेटो यांची भेट घेतील। दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते फ्रान्सचे संरक्षण मंत्री सबास्टियन लोकोर्नू यांच्यासोबत 5व्या वार्षिक संरक्षण संवादात भाग घेतील। दोन्ही देशांदरम्यान औद्योगिक सहकार्यासह व्यापक द्विपक्षीय संरक्षण संबंध आहेत। रोम आणि पॅरिस या दोन्ही शहरांमध्ये राजनाथ सिंग संरक्षण उद्योगातील कंपन्यांचे मुख्याधिकारी आणि प्रतिनिधींसोबत औद्योगिक सहकार्यातील संभाव्य संधींवर चर्चा करणार आहेत। टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सिमिया सुलुहु हसन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा होणार आहे। यावेळी दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच अनेक महत्वपूर्ण क्षेत्रातले सामंजस्य करार केले जाणार आहेत। 8 वर्षांनंतर टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर आले आहेत तर राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्रीमती हसन पहिल्यांदाच भारत भेटीवर आले आहेत। नवी दिल्ली इथं आगमन झाल्यानंतर टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन इथं हसन यांचं औपचारिक स्वागत केलं। टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष हसन या उद्या नवी दिल्लीत व्यापार आणि गुंतवणूक मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। मानवतेच्या दृष्टिकोनातून लवचिक अन्न प्रणाली तयार करण्यावर भर दिला पाहिजे आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी वेगानं कृती केली पाहिजे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज म्हटलं आहे. नवी दिल्लीत न्याय्य अन्न प्रणाली संबंधित कृषी परिषदेत त्या बोलत होत्या. कृषी उत्पादनातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांच्या सहभागाला चालना देण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. त्यांनी जैवविविधतेचं महत्व त्यांनी विशद केलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं राबवलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या काही वर्षात अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे असं कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं. इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचे पडसाद आता जगाच्या अर्थकारणावर उमटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज खनिज तेलाच्या दरात 4.5% वाढ झाली. या संघर्षात आतापर्यंत 1100 अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा परिणाम आज देशातल्या शेअर बाजारावर दिसून आला. आज मुंबई शेअर बाजाराच्या व्यवहारांना सुरुवात होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 407 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 142 अंकांची घसरण झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत जयंत पाटील यांची याचिका आणि उद्धव ठाकरे यांची याचिका एकत्र करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज हे निर्देश दिले. विधानसभा अध्यक्षांना जुलै महिन्यात निवेदन दिल्यानंतर दोनदा स्मरणपत्र पाठवूनही फुटीर आमदारांना अध्यक्षांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं नाही असा आरोप या निवेदनात करण्यात आला होता. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत निवडणूक आयोगासमोर यासंदर्भात सुरु असलेल्या सुनावणीचा उल्लेख याबाबत पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज सिकंदराबाद स्थानकावर काझीपेठ ते हडपसर एक्सप्रेस बोधन करीमनगर रायचूर नांदेड विस्तारित गाड्यांबरोबरच कुर्नूल जयपूर विस्तारित ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. अफगाणिस्तानात परवा झालेल्या भूकंपात आतापर्यंत 2400 जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बरेच जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 465 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 135 घरांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. 6.3 रिक्टर स्केल क्षमतेच्या या भूकंपामुळे हेरात शहराच्या पश्चिमेकडील भागात जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे असं संयुक्त राष्ट्र संघानं सांगितलं. गेल्या 2 दशकातला हा सर्वात मोठा भूकंप आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पक्तिका प्रांतात झालेल्या भूकंपामुळे 1000 जास्त जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. सिक्कीममध्ये तिस्ता नदीला आलेल्या पुरात आतापर्यंत 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 सैनिकांचा समावेश आहे अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. 2563 लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. आतापर्यंत 6847 लोकांना 28 मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे. या पुरात 1381 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. 14 पूल वाहून गेले आहेत. क्रिकेट विश्वचषक एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत आज नेदरलँड आणि न्यूझीलंड यांचा सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात म्हणजे दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होईल. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. छत्तीसगडमध्ये 2 टप्प्यात तर इतर राज्यात 1 टप्प्यात मतदान. मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आजपासून 4 दिवस इटली आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकांची सुनावणी एकत्र करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश. आणि अफगाणिस्तान भूकंपात मृतांची संख्या 2400 जास्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.